परमेश्वर हा दयाळू आहे आणि त्याची लेकर आपण मात्र दयाळू का नाही? त्यांनी ही दयाळू कसं व्हावं हे सांगताना मिलिंदजी म्हणाले, रोजच्या जीवनात आपल्याला अशी अनेक माणसं भेटतात जी फार असमंजस आणि दुसऱ्यांना चटकन दुखावणारी असतात. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चढावडीत माणूस बहुतेक दया, क्षमा, शांती यासारख्या गुणांना विसरून जात असावा. काही वेळेस आपल्या अत्यंत आत्मकेंद्रित दृष्टिकोनामुळे माणूस आपल्यावर प्रेम करणाऱ्यांनाही दुखवायला मागे पुढे पाहत नाही. माणूस असा हृदयशून्य का होतो? तो इतर माणसांशी दयाळूपणानं, सद्भावनेनं का वागू शकत नाही? हे आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकाला सतावत असतात. दयाळूपणा म्हणजे नेमकं काय? तर दयाळूपणा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकमेकांविषयी वाटणारी आपुलकी, जिव्हाळा आणि सहअनुभूती. दया म्हणजे माणुसकीबद्दलचं प्रेम. एखादा माणूस जेव्हा इतरांवर त्यांच्या गुणदोषासकट प्रेम करू शकतो तेव्हाच तो दयाळू असतो. दयाळूपणाचा गुणधर्म अंगी बाणवल्यावर तुम्हाला इतरांबद्दल आपुलकी वाटू लागेल, तसंच इतरांच्या सुखदुःखाची जाणीव आणि समज तुमच्यात निर्माण होईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही देवाचे लाडके होता. म्हणतात ना, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. दयाळूपणाची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या भूमीला पावन करणारे आपले संत. हे संत अतिशय थोर असे महात्मेच होत. यांच्या अंतर्यामी मानवतेच्या प्रेमाचा झराच जणू झुळूझुळू वाहत असतो. त्यांच्यातील आपुलकी आणि सहानुभूतीची जाणीव इतकी मोठी असते की एखाद्या वृक्षावर बसलेली कुऱ्हाडही त्यांना वेदना देऊन जाते. त्यांच्यातील असलेल्या विशुद्ध प्रेमभावनेतून निर्माण झालेला हा दयेचा, आपुलकीचा पाझर सगळ्या विश्वाला पुरून उरतो. मग माणूस असा आत्मकेंद्रित का बनतो? दयाळूपणाचा, कनवाळूपणाचा हा अमूल्य असा ठेवा तो आपल्या अंतःकरणात का साठवू शकत नाही? तर मला असं वाटतं की माणसाला स्वतःबद्दल अतिशय आत्मीयता असते. त्याचं सत्व, त्याच्या अडचणी, त्याला त्याच्या आयुष्यात आलेले बरे वाईट अनुभव या सगळ्यांमुळे या जगात तो एकटाच आहे की ज्याला एवढ्या खस्ता खाव्या लागल्या आहेत, अशीच त्याची समजूत झालेली असते. त्याला या गोष्टीची जाणीवच राहत नाही की प्रत्येक माणूस जो या जन्ममरणाच्या फेरात सापडला तो कमी जास्त प्रमाणात हीच आणि अशीच लढाई लढतो आहे, स्वतःच्या अस्तित्वाची आणि त्याच्यासाठी असलेली लढाई. या वस्तुस्थितीची जाणीव माणसाला झाल्यास तो खरोखरच त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी जास्त विचारपूर्वक आणि सहानुभूतीनं वागेल. या प्रवासात आपण एकटे नाही. या जाणीवेनं त्याला खूपच धीर येईल आणि त्याच्या लक्षात येईल की त्याच्या अंतःकरणात असलेली आपुलकीची आणि दयेची भावना हे त्याच्यासाठी केवळ एक वरदानच आहे. मी त्याला वरदान म्हणतो कारण आपुलकीची, दयेची परतफेड ही केवळ त्याच भावनेने होते. तुम्हाला जर कोणास आपुलकीनं धीर द्यावासा वाटला तर अत्यंत साध्या शब्दात म्हणा, मी आहे तुझ्याबरोबर. तुम्हाला असं दिसून येईल की तुमच्या अडचणीच्या काळातही तुमच्यासाठी कुणीतरी उभं आहे. तुम्हाला धीर द्यायला, लागेल ती मदत करायला. आपल्याला ही आपुलकीची भावना अतिशय अनपेक्षितरित्या अनुभवास येईल. फक्त या जगात दयेची, आपुलकीची भावना अस्तित्वात राहायला हवी आणि याची काळजी आपणच घ्यायला हवी ना. त्यासाठी आपण स्वतः दया, क्षमा आणि शांती या तीन गुणांची कास धरायला हवी, कारण ईश्वराजवळ पोहोचण्याचा तो एक साधा सोपा मार्ग आहे.